ऐसे किसी की फोटो देखते देखते, 100-100 बार देखते देखते रात के 3 बज जाते हैं और सुबह ऐसे लगता है कि यार मेरी नींद ही पूरी नहीं हुई आणि मग आज डोकं दुखायला लागलंय माझं, बॉस मी आज ऑफिसलाच येणार नाही असा मस्त बहाणा मारला जातो. हिट्स 93.5 रेड एफएम वर मी आली आहे इकडे पुन्हा एकदा महक तुमच्या सोबत आहे. एमएच 935 मध्ये झोपण्यासाठी 1,00,000 रुपये देणार आहे बंगलोरची एक कंपनी आणि सलग 100 दिवस 100 रात्री म्हणजे तुम्हाला 9 तास झोपायचे, शांततेत झोपायचे. झोपेचं महत्व समजून देण्यासाठीचं एक काहीतरी एक्सपेरिमेंट करण्याचा प्रयत्न यांनी केलाय. 1,00,000 रुपये मिळणार असतील तर लोक जगात कितीही बहाणे मारतील आणि झोपायला जातील. खरं तर झोप प्रत्येकालाच प्रिय असते, मग नांदेडकरांना झोप इतकी प्रिय आहे कि ते कशा प्रकारचे बहाणे मारणार आहेत. तुला पहिलं तर मला सांग, तुला झोपायला आवडतं का?
मला आता हो कधी कधी सळेला आवडतं.
रात्री किती वाजता झोपतोस, सकाळी कधी उठतोस?
संडेच्या दिवशी म्हणलं तर रात्री 10 किंवा 10:30 झोपतो आणि सकाळी 9-9:15 उठतो.
आणि जर का तुला आता शाळेत एखाद्या दिवशी जायचा कंटाळा आलाय, तुला झोपा वाटते थंडीच्या दिवसामध्ये, तर तू काय बहाणा करशील?
माझं पोट दुखायलंय असं म्हणणार, कारण म्हणजे असं क्लायमेट पण चेंज आहे ना, म्हणून कोणाकोणाला होऊ शकते असं म्हणतो.
ओके ओके, पोटदुखीचा बहाणा करून झोपून जाशील छानपैकी. पोटदुखीचा बहाणा आणि काय तर म्हणे, क्लायमेट चेंज होत आहे मग होतच ना असं, असे छानपैकी बहाणा मारणार आहे. तुम्हाला जर का झोपायचंय, झोप खूप महत्वाची आहे आणि कुठल्या तरी गोष्टी ठरलेल्या आहेत पण आता त्या टाळता येत नाहीयेत, तर मग तुम्ही कशा प्रकारचा बहाणा माराल झोपण्यासाठी आणि 1,00,000 रुपये मिळणार असतील तर ऑफकोर्स यार कोई भी बहाना मार देगा. बताइए मुझे 9607007935 डायल कर सुपर हिट्स 93.5 रेड एफएम बजाते रहो.
Hi, I'm Kristen Bell, and if you know my husband Dax, then you also know he loves shopping for a car. Selling a car? Not so much.
We're really doing this, huh?
Thankfully, Carvana makes it easy. Answer a few questions, put in your VIN or license, and done. We sold ours in minutes this morning, and they'll come pick it up and pay us this afternoon.
Bye-bye, Truckee.
Of course, we kept the favorite.
Hello, other Truckee.
Sell your car with Carvana today. Terms and conditions apply.